कृष्ण सच्चिदानंद गोविंद जय जय माधव कृष्ण सच्चिदानंद गोविंद जय जय माधव कृष्ण सच्चिदानंद गोविंद जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं आपण मागच्या वेळेला भगवंतांच्या जीवनातला एक रम्य प्रसंग वेणुवादन ती हकीकत पाहिली. गोपींच्या ठिकाणी अतिशय स्वाभाविकपणे स्त्री सुलभतेप्रमाणे भगवंतांच्या एकूण जीवनाविषयी म्हणजे चरित्राविषयी रूपाविषयी गुणांविषयी आकर्षण निर्माण झालं. त्या एक प्रकारे भगवंतांवर अनुरक्त झाल्या. त्यांच्यातल्या ज्या वृद्ध स्त्रिया होत्या त्या त्यांना मुलाप्रमाणे मानत होत्या. पण ज्या तरुण स्त्रिया होत्या किंवा तारुण्यामध्ये येणाऱ्या अशा गोपी होत्या त्या मात्र भगवान श्रीकृष्णांच्या विषयी पतिभाव राखू लागल्या. एक प्रकारे मधुरा भक्तीचा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागला आणि हा भाव दिवसेंदिवस वाढायला सुरुवात झाली. शुकाचार्य म्हणतात की हेमंत ऋतूतील मार्गशीर्ष महिन्यामध्ये या व्रजातील ज्या कुमारी होत्या गोपी त्यांचा हा भाव शिगेला पोचल्यासारखा झाला आणि त्या कात्यायनी व्रत करू लागल्या. सूर्योदय होत असतानाच यमुनेच्या पाण्यामध्ये त्या स्नान करत असत. तीरावर देवीची वाळूची मूर्ती तयार करून चंदन उगाळून त्या मूर्तीला चंदन लावत असत, गंध लावत असत, फुलांचे हार घालत असत आणि वेगळे वेगळे नैवेद्य धूप दीप लहान मोठ्या भेटवस्तू पानं फळं तांदूळ असं सर्व अर्पण करून देवीची पूजा करत असत. आणि त्याच्याबरोबर आराधना करत असत, प्रार्थना करत असत, कात्यायनी महामाये महायोगिन्य धीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिम मे कुरुते नमः हे कात्यायनी, हे महामाये, हे महायोगिनी, आम्हा सर्वांची तू एकत्र एकमेव एकमात्र स्वामिनी आहेस आणि नंद नंदनांना तू आमचा पती कर, असं सगळ्या मिळून प्रार्थना करून मागणं मागू लागल्या। देवी, आम्ही तुला नमस्कार करतो। एकूण त्या कुमारींनी नंद नंदनच पती व्हावेत म्हणून एक महिनाभर भद्रकाली देवीची अतिशय चांगल्या रीतीने सागर संगीत पूजा आरंभिली। रोज उषककालीच त्या एकमेकांना अतिशय उत्साहाने बोलावत, हाक मारत आणि मोठ्या लढीवाळपणे एकमेकींच्या हातात हात घालून उच्च स्वरामध्ये भगवंतांच्या लीलांचं गायन करत यमुनेच्या पाण्यामध्ये स्नानासाठी म्हणून उतरत। या सगळ्या मुली यमुनेच्या तटावर आपापली वस्त्र काढून ठेवत आणि भगवान श्रीकृष्णांचं गुणगान करत अतिशय आनंदाने जलक्रीडा करीत असत। भगवान श्रीकृष्णांना गोपींचं हे मनोगत माहीत होतं। आपल्या मित्रांसह त्यांची पूजा पाहण्यासाठी आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी, त्यांचं मनोगत पूर्ण करण्यासाठी म्हणून भगवंत एकदा पहाटे यमुनेच्या तीरावर गेले आणि त्यांनी पाहिलं की सगळ्या तरुण मुलींनी आपली आपली वस्त्र काठावर काढून त्या पाण्यामध्ये उतरलेले आहेत। भगवंतांनी ती सगळी वस्त्र गोळा केली आणि त्वरेनी एका कदंबाच्या वृक्षावर चढून बसले। त्यांच्या बरोबरीचे त्यांचे मित्र खदा खदा हसायला लागले। स्वतः श्रीकृष्ण देखील हसत त्यांची थट्टा मस्करी करू लागले। भगवंत म्हणायला लागले की व्रत करून तुम्ही खंगलात म्हणून मी तुमची थट्टा करत नाहीये, पण तुम्ही आपापली वस्त्र इथं येऊन खुशाल घेऊन जा, यापूर्वी मी कधीही खोटं बोललेलं नाहीये। हे माझे मित्र देखील ही गोष्ट जाणतात, त्यामुळं ही देखील मी खरीच गोष्ट बोलतो आहे की तुम्ही एकेकटीने येऊन आपली आपली वस्त्र घेऊन जा, सर्वजणी मिळून एकदम आलात तरी चालेल, असं भगवंत हसत हसत म्हणायला लागले। भगवंतांची ही भलती थट्टा पाहून गोपी संकोचून गेल्या, त्यांची मन प्रेमाने भरून गेली, त्या लाजल्या पण पाण्याबाहेर येईनात। भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे उद्गार काढल्यानंतर की तुम्ही आहात तशा या आणि वस्त्र घेऊन जा, त्यांचं चित्त भगवंतांकडे अजूनच आकृष्ट झालं। त्या भगवंतांना म्हणाल्या की हे प्रिय श्रीकृष्णा, तू असा अन्यायाने वागू नकोस, तू आम्हा सर्वांचा लाडका आहेस, गोकुळवासियांचा लाडका आहेस, आम्ही थंडीनी कुडकुडतो आहोत, आमची वस्त्र आम्हाला दे, आम्ही तुझ्या दासी आहोत, तू म्हणशील ते आम्ही करू, तुला धर्म चांगला माहीत आहे, असं धर्माचं आवाहन देखील त्यांनी भगवंतांना केलं। अशा प्रकारे आमची वस्त्र नेणं हे धर्मामध्ये बसत नाही। शेवटी त्या म्हणायला लागल्या की आमची वस्त्र तू मुकाट्याने आम्हाला परत दे, नाहीतर आम्ही नंदबाबांना सांगू। पण ही दटावणी देखील थोड्या काळपुरतीच झाली आणि मग नंतर अतिशय प्रेमाने गोपी भगवंतांना वारंवार विनवणी करू लागल्या।
वासुदेवा जनार्दना।
केल्यानंतर भगवंत म्हणाले की तुम्ही स्वतःला माझ्या दासी म्हणवता आणि मी सांगीन तसं करू इच्छिता तर मग इथं बाहेर या आणि आपली आपली वस्त्र घेऊन जा. अगदी नाईलाजानी त्या सगळ्या कुमारी थंडीनी कुडकुडत आपल्या हातांनी आपल्या लज्जेचं रक्षण करत यमुनेच्या बाहेर आल्या. भगवंत त्यांच्या शुद्ध भावानी प्रसन्न झाले, त्यांची वस्त्र त्यांनी त्यांना परत दिली, त्यांच्या खांद्यावर ठेवली आणि हसत हसत त्यांना म्हणायला लागले की तुम्ही व्रतस्थ अवस्थेमध्ये विवस्त्र होऊन पाण्यामध्ये स्नान केलं, त्यामुळं जलदेवता वरुण आणि यमुना नदी यांची अवहेलना झाली, तुमच्या लक्षात आलं नाही. या दोषाचं निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून लवून जलदेवता वरुण आणि यमुनेला नमस्कार करा आणि मग आपली आपली वस्त्र परिधान करा. श्रीकृष्णांचं हे म्हणणं ऐकून त्यांनी सर्व कर्मांचे साक्षी असणाऱ्या श्रीकृष्णांना नमस्कार केला. हा साक्षी शब्द अतिशय मार्मिक असं वापरलेला आहे. कोणत्याही कर्मामध्ये असताना कर्मामध्ये लिप्त नसणाऱ्या अशा श्रीकृष्णांना त्यांनी नमस्कार केला. भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले शुकाचार्य असं म्हणतात की श्रीकृष्ण कुमारींना टोचून बोलले, त्यांनी त्यांना लाज सोडायला लावली, त्यांची थट्टा केली, म्हणू तसं त्यांना वागायला लावलं, एक प्रकारे कठपुतळ्यांसारखं नाचवलं, त्यांची वस्त्र देखील हरण केली, पण त्या भगवंतांवर रागावल्या नाहीत, उलट त्या अधिकाधिक प्रसन्न झाल्या. श्रीकृष्णांचं दिव्य आणि परमेश्वरी जीवन त्या इतका काळ पाहत होत्या, त्या अतिशय प्रभावित आणि संरक्षित अशा झालेल्या होत्या. श्रीकृष्णच एकमेव आधार आहेत असं गोकुळावर अनेक वेळेला आलेल्या संकटांमुळे त्यांना मनापासून वाटत होतं. श्रीकृष्णांनी जे वत्सासूर, बकासूर, अघासूर, पुतना, धेनुकासूर, कालिया अशा दुष्टांपासून सर्वांचं संरक्षण केलं आणि स्वतःचं देखील संरक्षण केलं, ते पाहून त्या प्रभावित झालेल्या होत्या. त्यांच्या बाललीला मुली असल्यामुळे त्या त्याच्यामध्ये सहभागी होत नव्हत्या, पण आकर्षित झालेल्या होत्या. वृंदावनातले नाना तऱ्हेचे खेळ त्या दुरून पाहत होत्या. भगवंतांच्या मुरली वादनावर त्या अतिशय प्रसन्न झालेल्या होत्या, तहान भूक विसरून गेलेल्या होत्या. त्यांच्या सगळ्या चित्तवृत्ती भगवंतांमुळे सदा सदैव सर्व काळ टवटवीत आनंदी अशा राहत असत. अर्थात त्या भगवंतांना नाथ कधी मानू लागल्या त्यांना समजलं देखील नाही. त्यांनी स्त्री भावाप्रमाणे भगवंतांना मनोमन वरायला सुरुवात केली आणि भगवंतांनी त्यांनी कात्यायनी व्रत भगवंतांकरता म्हणून जे केलं, पती मिळावेत म्हणून, त्यानिमित्ताने भगवंतांनी त्यांची एक परीक्षाही पाहिली आणि भगवंतांसमोर देहबुद्धी त्यांची नष्ट केली. गोपींनी आपली आपली वस्त्र परिधान केली. श्रीकृष्ण जाणून होते की आपल्या चरणकमलाच्या स्पर्शाची अभिलाषा यांच्या मनामध्ये आहे. ते त्यांना म्हणाले की तुम्ही माझी पूजा करू इच्छिता, तुमच्या या इच्छेला माझी संमती आहे, तुमचा हा संकल्प पूर्ण होईल. भगवंत म्हणाले की ज्यांनी आपली बुद्धी मला समर्पित केलेली आहे त्यांची कामना त्यांना सांसारिक भोगाकडे नेण्यासाठी म्हणून असमर्थ असते. जसं भाजलेलं किंवा उकळलेलं बी पुन्हा उगवू शकत नाही, तसं तुम्ही संसारातून पूर्ण निवृत्त व्हाल मनानी आणि माझ्याशी आत्मभावानी एकरूपच होत राहाल. गोपी भगवंतांना पूर्ण शरणागत झाल्या. मीराबाईंनी अतिशय सुंदर भाव व्यक्त केलेला आहे.
कुंड अधर्म दुर हर बंसी बजा अधर्म दुर हर बंसी बजा रिझ रिझावा ब्रज लाए
म्हणाले की हे मुलींनो, तुम्ही आता आपापल्या घरी परत जा। तुमची साधना सिद्ध झालेली आहे, तुमचं व्रत देखील पूर्ण झालेलं आहे। पुढे येणाऱ्या शरद ऋतूच्या रात्री तुम्ही माझ्या बरोबर विहार कराल। हे सतींनो, याच उद्देशाने तुम्ही हे व्रत आणि कात्यायनी देवीची पूजा केली होती ना, तुमची ती इच्छा मी पूर्ण करेन। भगवंत असं म्हटल्यानंतर या कुमारिका भगवंतांच्या आज्ञेने त्यांच्या चरण कमलांचं ध्यान करत एक प्रकारे जाण्याची इच्छा नसताना देखील कशाबशा व्रजामध्ये परत गेल्या। एके दिवशी भगवान श्रीकृष्ण बलराम आणि गोपालांसह गायी चारत वृंदावनापासून खूप दूर गेले। कडक उन्हाळा होता, वृक्ष सावली देऊन छत्र धरण्याचं काम करत आहेत हे पाहून श्रीकृष्णांनी गोपाळांना संबोधन म्हटलं की ज्यांचं सर्व जीवन दुसऱ्याचं भलं करण्यासाठी आहे अशा या भाग्यवान झाडांना पहा। ही स्वतः वाऱ्याचे झोत, पाऊस, ऊन, थंडी असं सर्व सहन करतात आणि आमचं मात्र रक्षण करतात। यांच्या श्रेष्ठ जीवनाचा विचार तर करा। यांच्यामुळेच सगळ्या प्राण्यांचा निर्वाह चालतो। ज्याप्रमाणे एखाद्या सज्जन पुरुषाच्या घरून कोणी याचक रिकाम्या हातानी परत जात नाही, त्याप्रमाणे या वृक्षांकडून देखील काही न मिळवता कोणीही परत जात नाही। या जगात प्राण्यांच्या जन्माची सार्थकता यामध्येच आहे की त्यांनी धनानी, बुद्धीनी, वाणीनी, प्राणांनी सुद्धा इतरांचं नेहमी कल्याण करत राहावं। दोन्ही बाजूंचे वृक्ष, पालवी, गुच्छ, फळं, फुलं पानांनी लगडलेले होते। त्यांच्या फांद्या जमिनीपर्यंत वाकलेल्या होत्या। भगवान श्रीकृष्ण जसे लीला करत होते, खेळ खेळत होते, सर्वांना रिझवत होते, शिकवत देखील होते हे अशा संभाषणावरून लक्षात येतं। ते अशा प्रकारचं भाषण करत करत यमुनेच्या काठी आले। यमुनेचं पाणी अतिशय मधुर, शीतल, स्वच्छ त्यांनी गायींना पाणी पाजलं। स्वतः यमुनेचं स्वादिष्ट पाणी पोटभर प्यायले. त्यावेळेला यमुनेच्या काठावरच्या वनामध्ये गुरं मनसोक्त चरायला सोडली आणि भुकेलेले गोपाळ श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या जवळ येऊन म्हणायला लागले की आम्हाला खूप भूक लागलेली आहे, आमची भूक शमवण्याचा काहीतरी उपाय तुम्ही योजा. भगवंतांनी गोपांना असं उत्तर दिलं की इथून जवळच वेदवेत्ते ब्राह्मण स्वर्गाच्या इच्छेनी अंगीरस नावाचा यज्ञ करत आहेत, माझ्या सांगण्यावरून तुम्ही तिथं जा आणि बलरामांचं आणि माझं नाव सांगून अन्न मागून आणा. भगवंतांनी अशी आज्ञा दिली तेव्हा ते सर्व गोप ब्राह्मणांच्या यज्ञशाळेमध्ये गेले. त्यांनी दुरूनच जमिनीवर साष्टांग दंडवत घातले आणि हात जोडून ते म्हणायला लागले की हे ब्राह्मणांनो, आपलं कल्याण असो, आम्ही व्रजातले गवळी आहोत. बलराम आणि श्रीकृष्ण गायी चारत इथं आलेले आहेत, इथून जवळच आहेत, त्यांना भूक लागलेली आहे, आपणाकडून त्यांना काही अन्न पाहिजे. भगवंतांची विनंती ऐकून देखील ब्राह्मणांनी या गोपांकडे दुर्लक्ष केलं. स्वर्गाच्या इच्छेनी यज्ञ करणारे ब्राह्मण स्वतःला एक प्रकारे ज्ञानवृद्ध समजत होते आणि भगवंतांचा महिमा त्यांना माहीत नव्हता. शुकाचार्य म्हणतात की देश काल मंत्र तंत्र अग्नी देवता यज्ञ धर्म ही रूप वास्तविक भगवंतांची, तेच इंद्रियातीत साक्षात परब्रह्म असणारे श्रीकृष्ण पण शरीराला आत्मा मानणाऱ्या आणि दुसऱ्यांना तुच्छ समजणाऱ्या अशा या ब्राह्मणांना भगवंत एक साधारण मनुष्य वाटले. ब्राह्मण जेव्हा हो किंवा नाही काहीच बोलेनात तेव्हा गोपाळ निराश होऊन परत आले. भगवान श्रीकृष्ण गोपाळांना लोकव्यवहार असाच असतो असं सांगून समजूत घालायला लागले आणि ते नंतर म्हणाले की आता तुम्ही या ब्राह्मणांच्या पत्न्यांकडे जा, त्यांना सांगा की बलराम आणि श्रीकृष्ण आलेले आहेत, तुम्हाला हवं तेवढं अन्न त्या देतील, कारण या स्त्रियांचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे, त्यांचं मन नेहमी माझ्यामध्ये गुंतलेलं असतं. गोपाळ पत्नी शाळांमध्ये गेले यज्ञाच्या ठिकाणी असणाऱ्या आणि तिथं ब्राह्मणांच्या पत्न्या अतिशय सुंदर वस्त्र अलंकार दागिन्यांनी नटून थटून बसलेल्या, त्यांना प्रणाम करून अतिशय नम्रतेने ते म्हणाले की आम्ही आपल्या सगळ्या विप्र पत्नींना नमस्कार करतो आहोत, इथून जवळच श्रीकृष्ण आलेले आहेत, त्यांनीच आम्हाला आपल्याकडे पाठवलेलं आहे. ते गोपाळ आणि बलरामांसह गायी चारत पुष्कळ लांब आलेले आहेत, त्यांना आणि त्यांच्या सवंगड्यांना भूक लागलेली आहे, त्यांच्यासाठी आपण कृपा करून अन्न द्या. त्या ब्राह्मण पत्न्या पुष्कळ दिवसांपासून भगवंतांच्या लीला ऐकत होत्या, त्यांचं मन भगवंतांकडे आकर्षित झालेलं होतं. श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी त्या नेहमी उत्सुक देखील असत. श्रीकृष्ण जवळच आल्याची वार्ता ऐकून त्या अतिशय उतावीळ झाल्या. त्यांनी अतिशय स्वादिष्ट असं अन्न भांड्यात भरून घेतलं आणि आपले बंधू बांधव पती पुत्र नको म्हणत असताना देखील आपल्या अतिशय प्रियतम अशा श्रीकृष्णांकडे लगबगिनी जायला निघाल्या. शुकदेव म्हणतात की नद्या जशा सागराकडे लगबगिनी जातात तशा. खूप दिवसांपासून भगवंतांची पवित्र कीर्ती त्यांच्या कानावर आलेली होती आणि त्यांचं मन एकूण भगवंतांशी जडलेलं होतं. ब्राह्मण पत्नींनी यमुनेच्या तीरावर कोवळ्या पानांनी सुशोभित अशा अशोकवनामध्ये गोपाळांनी वेढलेले बलरामांच्या सह श्रीकृष्ण इकडे तिकडे फिरताना पाहिले. भगवंतांच्या सावळ्या शरीरावर सोनेरी पितांबर झळकत होता. गळ्यामध्ये वनमाला, मस्तकावर मोरपंखाचा मुकुट, अंगावर रंगीत धातूंनी चित्र काढलेली, कोवळ्या पालवीचे गुच्छ शरीरावर धारण करून एखाद्या नटासारखा वेश केलेले भगवंत एक हात मित्राच्या खांद्यावर, दुसऱ्या हाताने ते कमळ फिरवत होते. कानावर कमळ, कुरळे केस गालांवर भुरभुरत होते. मंद हास्यामुळं मुख कमळ विशेष शोभत होतं. ते मधुर बासरी वाजवत होते. संतांनी त्यांच्या या बासरी वादनाचं अतिशय कौतुक केलेलं आहे असं लक्षात येतं.
देहुडा चरणी बाजवितो वेणू गोपीकार स्वामी माझा देहुडा चरणी बाजवितो वेणू गोपीकार स्वामी माझा देखी लागे माये यमुनेच्या तीरी देखी लागे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राही गे स्वामी माझा देहुडा चरणी गुंजावर्ण रोळे बाबर झोपी वेष्टी शोभत असे मयूर पिछ वेष्टी शोभत असे हात खांद्यावरी राणी केचा स्वामी माझा देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपीकार म्हणू स्वामी माझा स्वामी माझा देहुडा चरणी सगुण मेघ श्याम सगुण मेघ श्याम सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशी राजा स्वामी माझा देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपीकार म्हणू स्वामी माझा देखिला हे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राही केजा स्वामी माझा देवीचा चरणी देहुडा चरणी Because
ब्राह्मण पत्न्या, आतापर्यंत श्री कृष्णांच्या सौंदर्याचं वर्णन केवळ ऐकत होत्या आणि त्यांच्या मधुर बासरीचंही वर्णन त्या केवळ ऐकत होत्या. आज त्या हे सर्व दृश्य डोळ्यांनी पाहू लागल्या. आतापर्यंत त्यांनी आपल्या मनाला भगवंतांच्या प्रेमरंगानी रंगवलेलं होतं. आता डोळ्याच्या मार्गाने भगवंतांना आत घेऊन जाण्याची सोय निर्माण झालेली होती, कारण ते प्रत्यक्ष दिसत होते. पुष्कळ वेळपर्यंत त्या मनोमन भगवंतांना आलिंगन देऊ लागल्या. त्यांनी आपल्या हृदयातला ताप एक प्रकारे शांत केला. भगवंतांनी ब्राह्मण पत्न्या सगळ्या विषयांची आशा सोडून फक्त आपल्या दर्शनासाठी आलेले आहेत असं जाणून हसत हसत त्यांना म्हणाले की हे देवींनो, तुमचं स्वागत असो. या आमच्या दर्शनाच्या इच्छेने तुम्ही इथपर्यंत आलात, तुमच्यासारख्या भक्तांच्या दृष्टीने हे योग्यच आहे. आपलं खरं हित पाहणारे बुद्धिमान लोक आपल्या प्रियतमाप्रमाणे माझ्यावर प्रेम करतात आणि त्या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा किंवा आडपडता नसतो. ब्राह्मण पत्न्या म्हणाले की हे प्रभू, आम्ही आपल्या नातलगांच्या आज्ञेचं उल्लंघन करून आपल्या चरणांपाशी आलेले आहोत. हे शत्रू दमना, आमचे पती पुत्र माता पिता भाऊ बंद किंवा हितचिंतक सुद्धा आता आमचा स्वीकार करणार नाहीत, म्हणून आता आपल्या चरणांना शरण आलेल्या आम्हाला दुसऱ्या कोणालाही शरण जावं लागणार नाही असं करा. त्याच्यावर भगवंत म्हणाले की हे देवींनो, तुमचे पती पुत्र माता पिता भाऊ बंद इतर लोक कोणीच तुमचा तिरस्कार करणार नाहीत, कारण तुम्ही माझ्याशी युक्त झालेला आहात. पहा, देव देखील माझ्या म्हणण्याला अनुमोदन देत आहेत. हे देवींनो, या संसारामध्ये माझ्या शरीराचा सहवास हाच काही केवळ माझ्या प्रेमाला किंवा अनुरागाला कारण ठरत नाही, म्हणून तुम्ही जा, आपलं मन माझ्या ठिकाणी लावा, तुम्हाला लवकरच माझी प्राप्ती होईल. भगवंतांच्या बालपणीच गीतेचं तत्वज्ञान भगवंत एक प्रकाराने इथं सांगतायत असं दिसतं. सर्व गुह्य तमम भूयः शृणु मे परम वचः इष्टोसि मे दृढमिति ततो वक्षामि ते हितम मन्मना भव मद्भक्तः मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोसि मे. माझं परम वचन तुम्ही ऐका, याचं कारण इष्टोसि मे दृढमिति, तुम्ही मला अतिशय आवडते आहात म्हणून मी तुम्हाला सांगतो, असं 18व्या अध्यायात म्हणणारे भगवंत मन मना भव मद भक्तः मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसि मे. तुम्ही मलाच येऊन मिळाल, तुम्ही जर मला मन अर्पण केलं, माझ्याच भक्त झालात, माझंच पूजन केलं आणि मलाच नमस्कार केलात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, असं सांगणारे भगवंत आणि या ठिकाणी आपलं मन माझ्या ठिकाणी लावा, तुम्हाला लवकरच माझी प्राप्ती होईल असं सांगणारे भगवंत इतोक्त तत्वज्ञान जगतात असं दिसतं. आणि तेव्हापासून सगुण रूपाला आपल्या स्वतःला मी असं म्हणणारे भगवंत निर्गुण अशा परब्रह्माला देखील मी तेव्हापासून म्हणत होते. गीतेत भगवंतांचे जे उद्गार आहेत ते उद्गार इतक्या जुन्या काळापासून भगवंत तशाच पद्धतीने काढतात असंही लक्षात येतं. शुकाचार्य म्हणतात की भगवंतांनी असं सांगितल्यावर त्या ब्राह्मण पत्न्या यज्ञशाळेत परत गेल्या. त्या ब्राह्मणांनी आपल्या पत्न्यांकडे दोषदृष्टीने न बघता त्यांच्यासह आपला यज्ञ पुरा केला. भगवान श्रीकृष्णांनी भूक लागलेल्या गोपालांना या अन्नाचं भोजन दिलं आणि नंतर आपण स्वतः भोजन केलं. इकडे ब्राह्मणांना श्रीकृष्ण तर स्वतः भगवान आहेत असं वाटायला लागलं, पश्चाताप झाला. ते विचार करायला लागले की हे जगदीश्वर आहेत, मनुष्यासारखी लीला करत आहेत, पण प्रत्यक्षत परमेश्वरच आहेत. आपल्या पत्नींची भक्ती मोठी अलौकिक आहे, आपण मात्र त्यांच्या तुलनेने फार कोरडे आहोत. ते म्हणायला लागले की आम्ही भगवान श्रीकृष्णांना विमुख झालो, आमचा जन्म गायत्री मंत्र वेदाध्ययन बहुश्रुतता उच्च धरान कर्मकांडात नैपुण्य या सगळ्याचा धिक्कार असो, आम्ही मनुष्यांचे गुरु ब्राह्मण आणि त्याच भावात राहिलो आणि खऱ्या गुरूंना भगवंतांना मुकलो, आमचा स्वार्थ आम्हाला समजला नाही. आणि आमच्या या पत्न्या पहा,
यांचं तर उपनयन झालं नाही की यांनी गुरुकुलामध्ये निवास केलेला नाही, यांनी तपश्चर्या केली नाही, यांनी आत्म्यासंबंधी कधीही विचार केला नाही, यांनी कोणतीही तशी सत्कर्म केली नाहीत, तशी पवित्रताही यांच्या ठिकाणी नाही। इतकं असून सुद्धा योगेश्वरांचे ईश्वर पुण्यकीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या चरणी यांची किती दृढ भक्ती आहे। आणि आम्ही संस्कारांनी संपन्न असून आमचं भगवंतांवर प्रेम नाही, आमचं भाग्य थोर म्हणून आम्हाला अशा पत्न्या मिळाल्या, त्यांच्या भक्तीमुळं भगवान श्रीकृष्णांविषयी आमचीही भक्ती दृढ झाली। ज्या भावानी, ज्या सात्विकतेनी, ज्या संतुष्टतेनी या पत्न्या परत गेल्या, ते पाहून या ब्राह्मणांच्या मनामध्ये या सर्व प्रकारचे भाव उत्पन्न झाले। ते म्हणायला लागले की नित्य ज्ञान संपन्न भगवान श्रीकृष्ण आपल्याला नमस्कार असो, मात्र जवळच असून देखील ते श्रीकृष्ण बलरामांच्या भेटीला, दर्शनाला गेले नाहीत। कंसाची एक प्रकारे भीती मनात बसल्यामुळं ते प्रत्यक्षात मात्र दर्शन करू शकले नाहीत। भगवान श्रीकृष्ण बलरामांच्या सह वृंदावनामध्ये राहत असताना एके दिवशी त्यांनी पाहिलं की सर्व गोप इंद्रयज्ञ करण्याची तयारी करत आहेत। विनम्र भावाने त्यांनी नंद बाबा आणि सर्व वृद्ध गोपांना विचारलं की कोणत्या यज्ञाची ही तयारी चालू आहे, या यज्ञाचं फळ काय, कोणाला उद्देशून आणि कोणत्या साधनांनी हा यज्ञ केला जाणार आहे, आपण जो यज्ञ करणार आहात तो विचारपूर्वक आहे का रूढी म्हणून आहे, मी हे सर्व जाणू इच्छितो, तुम्ही मला हे संयुक्तिक सांगा। भगवंत एक प्रकारे सर्व व्रजवासियांना शिक्षण देत होते की न समजता केलेलं कर्मकांड व्यर्थ आहे, पूर्वापार करत आले म्हणून आपणही करायचं असं अंधानुकरण बरोबर नाही। कृतीमागचा अर्थ समजून घेऊ, तो अर्थ योग्य आहे का हेही पाहू, आणि कृतज्ञता आणि पूजन जीवनामध्ये जरूर असावं, पण ते समजून असावं आणि अनाठायी नसावं। नंद म्हणाले की देवराज इंद्र ही पर्जन्य देवता आहे, सर्व प्राण्यांना तृप्त करणारे, जीवनदान देणारे जे पाणी, त्याचा ते वर्षाव करतात। आम्ही आणि काही अन्य माणसं त्या इंद्राची पाण्यापासूनच उत्पन्न झालेल्या पदार्थांनी यज्ञ करून पूजा करतो। यज्ञ केल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याच अन्नानी सर्वजण धर्म, अर्थ, काम या तीन पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी आपला जीवन निर्वाह चालवतात। मनुष्यांच्या प्रयत्नांना फळ देणारा पाऊसच आहे, पाऊस नसेल तर प्रयत्न काय करू शकतील। श्रीकृष्णांनी हे सगळं म्हणणं ऐकून इंद्राला क्रोध येईल असं भाषण करायला सुरुवात केली। ते म्हणाले की प्राणी आपल्या कर्मानुसार जन्म घेतो, कर्मानी मरतो, त्याला कर्मानुसारच सुख, दुःख, भय, कल्याण असं मिळत राहतं। ईश्वर म्हणून जर कोणी असेल तर जीवांनी केलेल्या कर्मांचं फळ देणारा तो कर्म करणाऱ्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो, कर्म न करणाऱ्यांवर त्याचं काही चालत नाही। जर सर्व प्राणी आपापल्या कर्माचंच फळ भोगत असतील तर मग इंद्राची आम्हाला काय आवश्यकता। पूर्वसंस्कारानुसार प्राप्त होणाऱ्या माणसांच्या कर्मफळाला जर इंद्र बदलू शकत नसेल तर तो हवाच कशाला। 18व्या अध्यायामध्ये कर्म पूर्ण होण्याची विविध कारणं सांगत असताना भगवंतांनी अधिष्ठानम तथा करता करणम च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम असे उद्गार काढलेले आहेत। अधिष्ठान म्हणजे कर्म करण्याला एक स्पेस लागते, जागा लागते, अधिष्ठान लागतं। तसंच एक करता आवश्यक आहे। करणांच पृथक विधम, निरनिराळ्या प्रकारची अवजार किंवा हत्यार किंवा साधन कर्म करण्यासाठी आवश्यक आहेत। विविधाश्च पृथक चेष्टा आणि कर्त्याच्या पृथक पृथक अशा विविध चेष्टांनी कर्म संपन्न होतं. पण भगवंत एक पाचवं कारण सांगतात, ते म्हणतात की दैवम चैवात्र पंचमम. अजून एक पाचवं कारण आहे, ते कारण म्हणजे दैव. दैवामुळे देखील कर्म पूर्ण होतं. या ठिकाणी देखील भगवंतांनी ईश्वर कर्म पूर्ण करतो, ईश्वरामुळे फळ मिळतं असं सांगितलं नाही. त्यांना दैव म्हणजे सृष्टीतले अनुकूल आणि प्रतिकूल असे त्या कर्माच्या संबंधाने चालत असणारे पण आपल्याला माहीत नसणारे इतर व्यवहार, की ज्या व्यवहारामुळं, ज्या सृष्टी व्यापारांमुळं कर्म होणं अथवा न होणं, यशस्वी होणं किंवा अपयशी होणं हे अवलंबून राहतं. हे जे इतर सृष्टी व्यापार आहेत आपण करतो त्याच्या व्यतिरिक्त घडत राहणारे, तर ते आपल्याला माहीत नसल्यामुळं भगवंत दैवम चैवात्र पंचमम असं म्हणतात. भगवंत म्हणतात की जीव आपल्या कर्मानुसार उत्तम किंवा कनिष्ठ शरीर ग्रहण करतो आणि सोडतो. कर्मानुसार शत्रू मित्र उदासीन असा व्यवहार होतो. कर्मच गुरु आहे, कर्मच ईश्वर आहे. म्हणून मनुष्यांनी पूर्वसंस्कारानुसार आपला वर्ण आणि आश्रम याला अनुकूल अशा धर्माचं पालन करत कर्माचाच आदर करावा. सांप्रत वैश्यांचे जे चार प्रकारचे व्यवसाय आहेत, शेती, व्यापार, गुरांचं पालन, सावकारी, याच्यापैकी आम्ही फक्त गोपालन नेहमी करतो. आमच्याजवळ नगरं नाहीत, गावं नाहीत, घरं नाहीत, आम्ही कायमचे वनवासी. आपण ती गोष्ट सुरुवातीला पाहिली की ययातीच्या शापामुळे या वंशाला राज्य मिळालं नाही, हे भटकत राहणारे असे राहिले यादव. म्हणून आपण गायी, ब्राह्मण, पर्वत यांच्या पूजेला प्रारंभ करू. इंद्राच्या यज्ञासाठी जी सामग्री गोळा केलेली आहे त्याच्यातून आपण या यज्ञाचं अनुष्ठान करूया. तुम्ही अनेक प्रकारचे अन्न पदार्थ बनवा, दूधही बरोबर घ्या, वेदज्ञ ब्राह्मणांच्या द्वारा चांगल्या रीतीने अग्नीत हवन करा, अनेक प्रकारचं अन्न, गायी आणि दक्षिणा ब्राह्मणांना द्या. याच्या खेरीज चांडाळ, पतित इत्यादींपासून कुत्र्यांपर्यंत सर्व प्राण्यांना यथायोग्य अन्न देऊन गायींना चारा घाला आणि आपण सर्व मिळून गोवर्धन पर्वताची पूजा करूया. माझं असं मत आहे, जर आपणाला योग्य वाटत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करा. भगवंतांनी इंद्राची एक प्रकारे घमेंड उतरवण्यासाठी जे सांगितलं ते नंदादी गोपांनी मनापासून स्वीकारलं. भगवान श्रीकृष्णांनी जसं सांगितलेलं होतं तसा यज्ञ केला गेला. गुरांना पुढे घालून गोवर्धनाला प्रदक्षिणा केली गेली. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन चांगल्या तऱ्हेनी साज शृंगार करून गोप गोपी बैल जुंपलेल्या गाड्यांमध्ये बसून भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं गायन करत गोवर्धनाची प्रदक्षिणा करू लागले. एवढं सगळं करून विधिवत पूजा करून श्रीकृष्णांसह सर्वजण व्रजामध्ये परत आले. आपली पूजा करणं बंद केलेलं आहे असं इंद्राला समजताच तो सर्वांवर, सर्व गोपांवर नंदांसकट रागावला आणि म्हणू लागला की या जंगली गवळ्यांना केवढी संपत्तीची नशा चढलेली आहे, या सामान्य मनुष्य असणाऱ्या श्रीकृष्णांच्या बळावर त्यांनी माझा अपमान केला. कृष्ण एक बडबड करणारा पोरकट, अभिमानी, मूर्ख आणि स्वतःला मोठा ज्ञानी समजतो. त्यांनी मेघांना आज्ञा केली की तुम्ही या सर्वांची धनाची घमेंड जिरवा. तुमच्या पाठोपाठ मी देखील ऐरावतावर बसून व्रजाचा नाश करण्यासाठी महापराक्रमी मरुद्गणांसह येतो आहे. इंद्रांनी आज्ञा केल्यावर मेघांचं बंधन काढून घेऊन जोरदार मुसळधार असा वर्षाव सुरू झाला. सगळी व्रजभूमी पाण्याने भरून गेली. अतिवृष्टी आणि झंझावातामुळे सगळीकडे पाणी साठायला लागलं. गोप गोपी थंडीनी कुडकुडायला लागले. सर्वजण म्हणायला लागले की कृष्णा, या गोकुळाचा तू स्वामी आहेस, इंद्राच्या क्रोधापासून आमचं संरक्षण कर. भगवंतांनी पाहिलं की मुसळधार पाऊस आणि गारांच्या माऱ्यांनी व्याकुळ होऊन सर्वजण बेहोश झालेले. त्यांच्या लक्षात आलं की ही इंद्राची करामत आहे. भगवंत म्हणाले की ठीक आहे, आपल्या योग मायाने मी याचा प्रतिकार करीन. गोकुळ हे माझं आश्रित आहे, मी गोकुळाचा रक्षण करता. असं म्हणून श्रीकृष्णांनी सहजपणाने एकाच हाताने गोवर्धन पर्वत उकडून लहान मुलांनी पावसाळी छत्री हातात घ्यावी तसा तो पर्वत वर उचलला. सगळे गोप गोपी व्रजवासी पर्वताच्या खाली आश्रयाला आले. सलग 7 दिवस भगवंतांनी तो पर्वत उचलून धरला आणि आपल्या वर्षावाचा काही परिणाम होत नाही असं पाहून इंद्राचा संकल्प धुळीला मिळाला. त्याचा गर्व ओसरला. भयंकर तुफान घनघोर पाऊस पडणं बंद झालं. परत गोवर्धन आपल्या जाग्यावर ठेवून भगवंत गोपांना म्हणाले की आता तुम्ही निर्भयपणाने आपल्या स्त्रिया गोधन मुलं इत्यादींना घेऊन बाहेर या. तुफान आणि पाऊस बंद झालेला आहे, नद्यांचं पाणी देखील ओसरलेलं आहे. तेव्हा गोप आपापलं गोधन स्त्रिया मुलं वृद्ध यांना बरोबर घेऊन तसंच आपलं सामान छकड्यात ठेवून हळूहळू बाहेर पडले. सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी सर्वांच्या देखत सहजपणाने तो पर्वत उचलला आणि परत जाग्यावर ठेवला. व्रजवासींची मन प्रेमावेगाने भरून आली. श्रीकृष्णांकडे धावत येऊन कोणी त्यांना कडकडून मिठी मारली तर कोणी त्यांचं चुंबन घेतलं. वयस्कर गोपींनी अतिशय आनंदाने दही तांदूळ पाणी इत्यादी घेऊन त्यांचा मंगल विधी केला, त्यांना शुभाशीर्वाद दिले. सर्व व्रजवासी भगवान श्रीकृष्णांची स्तुती करू लागले.
माधव मुरहर मधुर मनोहर
गिरिधर गोपाला.
यशोदा रोहिणी नंद बाबा आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असे बलराम यांनी प्रेम विवल होऊन श्रीकृष्णांना हृदयाशी कवटाळून आशीर्वाद दिले. नंतर श्रीकृष्ण बलराम सगळे प्रेमळ गोपी यांच्यासह व्रजाकडे यायला निघाले. त्यांच्याबरोबर प्रेमळ गोपी आपलं हृदय आकर्षित करणाऱ्या भगवंतांच्या गोवर्धन धारण इत्यादी लीलांचं गायन करीत मोठ्या आनंदाने व्रजामध्ये परत आल्या. येताना भगवंत आपली मधुर 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 अशी बासरी वाजवत होते. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की